नवं घर, नवी माणसं, आपलं म्हणून झालेलं माणूस सुद्धा तसं नवंच असतं, त्याची पुरेशी ओळख झालेली नसते। त्याच्यासाठी सर्वस्व झोकून द्यावं, त्याला पूर्ण समर्पित व्हावं, ही ओढ मात्र वाढीला लागलेली असते।